jazz.com शाम जी आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोल, नेहा स्टूडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुति।
राम, तू दिवा जरा बाजूला कर रे, माझ्या डोळ्यांवर उजेड नको,
श्याम म्हणाला। आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता। मंडळी आतच बसली होती, रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई। श्यामला दिव्याचा त्रास होत असे। राम दिवा बाजूला करू लागला, परंतु भिका कसा ऐकतोय।
इथं दिवा असल म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसत्यात, कानांनी ऐकतोय, डोळ्यांनी बघतोय, तुमच्या शब्दांचा परिणाम होतोय, त्याप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतोय। केवळ ऐकण्यानं काम होत असतं तर नाटक अंधारातही करता आलं असते की,
भिका म्हणाला।
मी काही नाटक करत नाही, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगतो आहे,
श्याम म्हणाला।
आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडे पाहण्यानं परिणाम होतो। रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयात जात। रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू सगळेजण समजून घेत,
नामदेव म्हणाला।
बरे, असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला,
असं म्हणून श्यामनं गोष्टीस सुरुवात केली। एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो। तुळशीचं अंगण भलं मोठं लांब रुंद होतं। तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचं झाड होतं। एकाएकी टप असा आवाज झाला। मी आणि माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला हे पाहू लागलो। काहीतरी पडलं होतं खास। आम्ही सगळीकडे शोधू लागलो। शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पाखराचं लहानसं पिल्लू सापडलं। त्याची छाती धडधडत होती। फारच उंचावरून ते पडलं होतं। दुर्दशा झाली होती त्या जीवाची। लोळागोळा झाला होता। अजून त्याला नीट पंखही फुटले नव्हते। त्याने डोळे सुद्धा नीट उघडले नव्हते। लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचं सारं अंग एकसारखं हलत होतं, खालीवर होत होतं। त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी आणि
ची ची
असा किविलवाणा ओरडे। या पिलाला मी घरात उचलून न्यायचे ठरवले। त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो, मी व माझा लहान भाऊ दोघे होतो। मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले। आम्हीही लहान होतो, आम्ही तरी काय करणार। बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो। त्या पिलाला दाणापाणी देऊ लागलो, तांदळाच्या बारीक कण्या त्याच्या चोचीत घालू लागलो, झारीनं त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो। त्या पिलाला खाता येत होते की नाही ते आमच्या काळजीने, आमच्या चोचीत पाणी घालण्याने, दाणे घालण्याने ते मरणार की नाही या गोष्टीचा आम्ही विचारच केला नाही। या जगात नुसतं प्रेम, केवळ दया असून भागत नाही। जीवन सुंदर करण्यात, ते यशस्वी करण्यात तीन गुणांची जरुरी असते। पहिला गुण म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे, आणि तिसरा गुण म्हणजे शक्ती पाहिजे. प्रेम, ज्ञान आणि बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट, प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थ. प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली पण दुसऱ्यांवर प्रेम नसलं तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही. प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करेल. एखाद्या मुलाचे आईवर आणि आईचे मुलांवर प्रेम आहे, परंतु त्या मुलांची आजारपणात कशी शुश्रूषा करावयाची, त्याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल. तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त आणि पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तिहींची वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोशीत पीठ, कण्या असे नाना पदार्थ भरले, वर सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते. त्यानं शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटलं, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही ठेवणार हो, तू बरा हो आणि आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही, तुझ्या आईसाठी तरी नको तू मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, गिरट्या घालत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचं अजिबात लक्ष नव्हतं. मी आईला म्हटलं, आई आई आई, हे पिल्लू बघ ना कसं करतंय, अगदी मान वर करत नाही, त्याला काय खावं आज देऊ. आई बाहेर आली, तिनं पिलाला प्रेमानं जवळ घेतलं आणि म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो, त्याला सुखानं मरू दे, त्याला आता एकसारखा हात लावू नका, वेदना होतात. फारच उंचावरून पडले गरीब बिचारे. असं म्हणून आईनं ते पिलू खाली कापसावर ठेवलं. ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही एकटक त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते पिलू मरून पडलं, गेलं, त्याचे प्राण गेले. त्याचे आई बाप, भाऊ बंध कोणी त्याच्याजवळ नव्हतं.